नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूराच्या फाटभुंयेर सरकारान आयज नवी दिल्लींत सर्वपक्षीय बसका आपयल्या. जम्मू आनी काश्मीरांतल्या नियंत्रण रेशेचेर काल रातीं पाकिस्तानी सैन्यान केल्ल्या फारपेटाक भारतीय सैन्यान प्रभावीपणान प्रत्युत्तर दिलें. आपल्या समपदस्थाकडेन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमापार दहशतवादाक भारतान दिल्ल्या कडक प्रतिसादाबद्दल चर्चा केली. आज आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स पंगडा आड खेळटले. ऑपरेशन सिंदूराचे फाटभुंयेर सरकारान आयज नवी दिल्लींत सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसकेंत सरकार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांक हे कारवायेची माहिती दितले. पक्ष फुडाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूराची तोखणाय केल्या आनी सशस्त्र दळान आतंकवाद्याच्या विरोधात घेतिल्ल्या कारवाई बद्दल अभिमान उक्तायला. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत सरकारान खंयचीय कारवाय केल्यार विरोधकांनी हाचे पयली तेको दिल्लो. ऑपरेशन सिंदूर उपरांत लेह विमानतळ बंद जाल्ल्यान लडाखात अडकून उरिल्ल्या पर्यटकांक तांच्या अनियोजित रावपाच्या काळांत फुकट रावपाची वेवस्था आसा. हॉटेलां वा गॅस्ट हाऊसांतल्यान चॅकआउट केल्ल्या लेहांत अडकून उरिल्ल्या पर्यटक हॉस्पिटॅलिटी उद्देगाकडल्यान ही मजत घेवंक शकतात. लेह क्षेत्रांत वचपाची सगळी नियोजित विमान येरादारी रद्द जाल्ल्यान हजारांनी पर्यटक लडाखात अडकून उरल्यात. ऑल लडाख हॉटेल अँड गॅस्ट हाऊस असोसिएशनाच्या बॅनरा खाला लडाखाच्या हॉस्पिटॅलिटी उद्देगातल्या सगळ्या भागधारकांनी उद्देगाकडल्यान या मजतीचे पद्दती वरवीं हे परिस्थितीतल्या पर्यटकांक आपलो तेको आनी हुस्को उक्तावपाचो हो निर्णय जाहीर केला. अमेरिकेच्या एका सांसदान पाकिस्तानाक भारताकडे आशिल्लो सध्याचो तणाव लोकशाय आनीक दुबळो करपा खातीर वापरचो न्हय अशें आवाहन केलां, जाल्यार दुसऱ्या एका सांसदान भारताच्या प्रतिकारात्मक हल्ल्याक आपलो पुराय तेको आनी समर्थन दिलां. फाटल्या म्हयन्यात पहलगामात जाल्ल्या भयानक आतंकवादी हल्ल्या उपरांत आतंकवादा आड लडपाक आनी फुडाराक हिंसाचार आडावपाची गरज आनिकूय खर जाल्या अशें भारतीय वंशाचे राजा कृष्णमुर्ती हांणी म्हणले. मजगती आतंकवाद सोसूंक जायना आनी जाप दिनासतना रावंक जायना अशें आनीक एक भारतीय वंशाचे सांसद ठाणेदार हांणी सांगले. भारताक आपल्या लोकांची राखण करपाचो अधिकार आसा आनी ह्यो आतंकवादी जाळ्यो मोडून उडोवपाच्या यत्नात भारताक आपल्या इश्ट देशावांगडा घटमूटपणान उबो रावला अशें ठाणेदार हांणी सांगले. सोतेबीज हाँगकाँगातलो पवित्र पीप्रहवा बौद्ध अवशेषांचो काल जावपाचो आशिल्लो लिलाव फुडें धुकलपाक संस्कृताय मंत्रालयाक येस मेळ्ळा. विलियम क्लॅक्स्टन पेपे हांणी 1898 वर्सा पीप्रहवाचे अवशेषांचें उत्खनन केल्लें. तातूंत बुद्धाच्या हाडाचे कुडके, शाबू फातर आनी स्फटीक हांची कास्केट, वालुकाश्माचो कुडको, भांगराचे दागिने आनी रत्नां अशा इतिहासीक भेटवस्तूचो आस्पाव जाता. एका कास्केटाचे ब्राह्मी लिपीत बरयल्ल्या शिलालेखाक लागून हो शाक्य कुळान साठयल्लो बुद्धाचो अवशेष आसा हाची खात्री जाता. ह्या अवशेषातले चडशे अवशेष 1899 वर्सा कोलकाता हांगाच्या भारतीय संग्रहालयांत हस्तांतरीत केले आनी भारतीय कायद्याप्रमाण तांकां ए पुरातन वस्तू म्हणून वर्गीकृत केले. देखून ते काडप वा खरेदी करपाक मनाय आसली. हाडांचो अवशेषाचो एक भाग सियामच्या राजाक भेट म्हणून दिलो, जाल्यार WC पेपेचो पंटू क्रिस पेपे हाका राखून दवरिल्ल्या निमाणे संस्कारातल्या रत्नांचो एक भाग लिलावा खातीर नोंद केलो. पुराय देशान भारतीय सैन्याक आधार दिवपाचो खर संदेश दिवंक जाय अशें तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी म्हळां. हैदराबादांत जाल्ले उंचेल्या पावण्यावेले बसकेंत परिस्थितीचो नियाळ घेतना तांणी सांगले की ह्या कठीण काळांत पक्षांनी संयम दवरचो. बेकायदेशीर रितीन रावपी पाकिस्तानी आनी बांगलादेशी नागरिकांक ताब्यांत घेवपाक पुलिसांक सांगला. नागरी पुरवण हीत आनी हेर आपतकालीन सेवांतल्या अधिकाऱ्यांक आपतकालीन गरजे खातीर तयार रावपाचे निर्देश दिल्यात. सगळ्या खात्यांक पुराय समन्वयान काम करपाक सांगला आनी लोकांक कसलेच त्रास सोसचे न्हय हाची खात्री करूंक सांगल्या. लष्करी आनी नौदळाच्या सगळ्या कार्यालयांनी खाशेले सुरक्षा उपाय करतले आनी सगळ्या संरक्षण आस्थापनांनी परदेशी वाणिज्य दूतावासांत आनी हैदराबादांतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळारूय सुरक्षा वाडयतले. जम्मू आनी काश्मीरांतल्या नियंत्रण रेशेचेर काल रातीं पाकिस्तानी सैन्यान केल्ल्या फारपेटाक भारतीय सैन्यान प्रभावीपणान प्रत्युत्तर दिलें. संरक्षण सुत्रांनी सांगले की जम्मू आनी काश्मीराच्या केंद्रशासित प्रदेशातल्या कुपवाडा, बारामुल्ला, उरी आनी अखनूर भागांत नियंत्रण रेशेर पाकिस्तानी सैन्यान विनाकारण ल्हान शस्त्रांनी गोळीबार केलो आनी भारतीय सैन्यान बेगोबेग आनी फावते प्रत्युत्तर दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटीन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. स्पेन, जर्मनी, फ्रांस, कतार आनी जपानांतल्या आपल्या सपपदस्ता कडेन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी चर्चा करतना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमापार दहशतवादाक भारतान दिल्ल्या कडक प्रतिसादा बद्दल चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या फाटभुयेर ह्या देशांच्या एकता आनी तेक्याचे तांणी कौतुक केले आनी दहशतवादाक शून्य सहनशीलता सुनिश्चित करपाबद्दलय चर्चा केली. मजगती परराष्ट्र मंत्रालयान फ्रांस, चीन, रशिया आनी हेर देशासयत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या स्थायी आनी अस्थायी सदस्यांच्या राजदूतांकूय म्हायती दिली. दुसरे वटेन पाकिस्तानान आनी पाकिस्तान व्यापत जम्मू काश्मीरातल्या 9 सुवातींनी आतंकवाद्यांचेर आनी आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर लक्ष करून हल्लो जाले उपरांत रोखडेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी जायत्या देशांतल्या समपदस्थांकडेन चर्चा केली. डोवाल हांणी आपल्या समपदस्थांक केल्ली कृती आनी अंमलबजावणी पद्दती विशीं म्हायती दिली. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत आनी ऑपरेशन सिंदूर सुरू जाले उपरांत एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेस विमान कंपन्यांनी भारतीय सशस्त्र दळांक तेको दिवपाक बुकींग केल्ल्या संरक्षण कर्मचाऱ्यां खातीर तिकीट रद्द केल्यार फुकट रिशेड्युलिंग वा पुराय रिफंड दिवपाची ऑफर दिल्या. टाटाच्या मालकीच्या एअरलायनीन म्हणला की ह्या महिन्याच्या 31 तारखे मेरेन एअर इंडिया आनी एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लायट विशेष भाडे आशिल्ले आनी बुक केल्ले संरक्षण कर्मचारी तिकेट रद्द जाल्यार पुराय परतफेड करपाक पात्र आसतले आनी 30 जून 2025 पर्यंत प्रवास बदला खातीर एक वेळेचे रिशेड्युलिंग सवलत मेळटली. सशस्त्र दळांच्या निस्वार्थी सेवेक आनी कर्तव्याक आदार दिवपा खातीर हो निर्णय घेतला अशें विमान कंपनीन सांगले. नियमन प्रक्रिया प्रमाणीत करपाच्या हेतान भारतीय रिझर्व्ह बँकेन नियमन तयार करपाची चौकट उजवाडायल्या. अधिकृत निवेदनाप्रमाण ह्या नेमात रिझर्व्ह बँकेन जारी केल्ले सगळे निर्देश, मार्गदर्शक तत्वां, अधिसुचोवण्यो, आदेश, धोरणां, तपशील आनी मानकांचो आसपाव जातलो. नव्या चौकटीप्रमाण आरबीआयन अशा नियमांचो मसुदो बँकेच्या अधिकृत संकेतथळार तपशील विधानासयत उजवाडावचो आनी भौशीक टिप्पणी आपोवची. तपशिलांच्या विधानात नियमनाची उद्दिष्टीत आसपावपाक जाय, जातूंत शक्य तितले या नियमनाचे परिणाम विश्लेषण आसपावपाक जाय. तशेंच आंतरराष्ट्रीय मानक थारावपी संस्थांकडल्यान मार्गदर्शक आनी उत्तम पद्दतींचोय आसपाव जातलो, तो लेगीत आसपावपाक जाय. उपरांत बँकेन भागधारकांक आपली टिप्पणी सादर करपाक उण्यांत उणे 21 दीस दिवचे अशें सांगलां. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 ते 5 दीस देशातल्या उदेंत, अस्तंत, मध्य आनी ईशान्य वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास काढला. आयएमडीन सांगले की महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड हांगा 11 मे मेरेन हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच गुजरातांत घोग्यांनी पावस आनी आयज उत्तराखंडांत गारपिटाची शक्यताय आसा. फुडल्या 5 दिसांत उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, गंगेटीक अस्तंत बंगाल, ओडिशा, बिहार आनी झारखंडातल्या कांय वाठारांनी उष्णतायेच्या ल्हारांची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगले. आयज ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ आनी माहे हांगा उष्ण आनी दमट हवामानाची शक्यताय आसा. मजगती राष्ट्रीय राजधानीच्या कांय वाठारांनी काल सांजवेळा हलको पावस पडलो. आयपीएल T20 क्रिकेट सर्तींत काल राती इडन गार्डन्सांत जाल्ल्या मॅचींत चेन्नय सुपर किंग्स पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 2 विकेटींनी हारयले. आयज धरमशारांतल्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमाचेर पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स पंगडा आड खेळटले. ही मॅच सांजेच्या 7:30 वरांचेर सुरू जातली. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. ऑपरेशन सिंदूराचे फाटभुयेर सरकारान आयज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बसका आपयल्या. जम्मू आनी काश्मीरातल्या नियंत्रण रेशेचेर काल राती पाकिस्तानी सैन्यान केल्ल्या फारपेटाक भारतीय सैन्यान प्रभावीपणान प्रत्युत्तर दिले. आपल्या समपदस्थाकडेन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमापार दहशतवादाक भारतान दिल्ल्या कडक प्रतिसादाबद्दल चर्चा केली. आयज आयपीएल T20 क्रिकेट सर्तींत पंजाब किंग्स दिल्ली कॅपिटल्स पंगडा आड खेळटले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 7:20 वरांचेर. नमस्कार.